आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निदानासाठी दिल्लीच्या एम्समध्ये स्वदेशी प्रमाणित चाचण्यांना सुरुवात। भारताला लवकरच संयुक्त राष्ट्रांचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचा विश्वास। भारताच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग यंदा फेब्रुवारीमध्ये 4 महिन्यातल्या उच्चांकी 5.7%। रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा संशयितांना पश्चिम बंगालमध्ये अटक। आणि प्रतिकूल चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे हवामान विभागाच्या वतीनं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागात केशरी बावटा जारी। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना काल निवडणूक आयोगानं जारी केली। या टप्प्यात 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 94 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे। यामध्ये गुजरातमधल्या सर्व 26 जागा, कर्नाटकातल्या 14, महाराष्ट्रातल्या 11, उत्तर प्रदेशातल्या 10, मध्य प्रदेशमधल्या 8, छत्तीसगडमधल्या 7, बिहारमधल्या 5, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 4, गोवा, दात्रा, नगर हवेली, दमण आणि दीव यामध्ये प्रत्येकी 2 आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 जागेसाठी मतदान होणार आहे। मध्य प्रदेशातल्या बैतूल लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार होतं, पण तिथल्या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराच्या निधनामुळे ही अधिसूचना रद्द करण्यात आली होती। आता तिसऱ्या टप्प्यात तिथं मतदान होणार असून त्याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली। या सर्व मतदारसंघांमध्ये 19 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील, तर 7 मे रोजी मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार असून त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या 1625 उमेदवारांनी भरलेले अर्ज वैध ठरले आहेत। असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं 1625 उमेदवारांपैकी 1618 उमेदवारांच्या गुन्हेगारी आणि आर्थिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार केला आहे। यानुसार यातले 16% म्हणजे 252 उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून 10% म्हणजे 161 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 35 जणांवर द्वेषमूलक भाषणं दिल्याबद्दल तर 18 जणांवर महिलांसंदर्भातले गुन्हे दाखल आहेत। 1618 उमेदवारांपैकी 28% म्हणजे 450 उमेदवार कोट्याधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता सुमारे 4.5 कोटी रुपये इतकी आहे। यापैकी छिंदवाडा इथले उमेदवार नकुलनाथ यांची संपत्ती 716 कोटी रुपये आहे। नागरिकांना मतदान करताना या माहितीचा उपयोग व्हावा हा या अहवालामागचा उद्देश आहे, असं संघटनेनं म्हटलं आहे। दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सनं गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी स्वदेशी प्रमाणित एचपीव्ही चाचणीच्या टप्प्याला सुरुवात केली आहे। एम्सचे संचालक एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत काल ही सुरुवात करण्यात आली। या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ नीरजा भाटला यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। सद्यस्थितीत एचपीव्ही चाचण्या महाग असून त्यासाठी विस्तारित प्रयोगशाळांची आवश्यकता आहे, त्यामुळे कमी किमतीत उपचाराच्या ठिकाणीच चाचणी विकसित आणि प्रमाणित करून देणं ही तातडीची गरज आहे। त्यामुळे भारतात प्रामुख्यानं कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या एचपीव्ही जीनोटाईप्सचं निदान करता येणार आहे। या दृष्टिकोनातून जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य संस्था डीबीटी बीआरएसी बीरॅक आणि जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच डब्ल्यूएचओच्या आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था यांच्या सहकार्यानं बहुकेंद्रीय अभ्यास सुरू करण्यात आला आहे। या चाचण्या दिल्लीत एम्समध्ये नॉयडात एनआयसीपीआर आणि मुंबईत एनआयआरआरसीएच इथं करण्यात येतील। जगभरात गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या रोगातला 4था सामान्य कर्करोग आहे। भारतीय स्त्रियांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे। ग्लोबोकॉन 2022 अहवालानुसार जगभरात 6,63,000 महिलांना या कर्करोगाचं निदान झालं आहे। साधारणतः 3,48,000 महिलांचा या आजारानं मृत्यू झाला आहे। भारतात वर्षाला अंदाजे 1,27,000 नवीन रुग्ण सापडतात आणि जवळपास 80,000 जणांचे यामुळे मृत्यू होतात। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। कोविडच्या काळात भारतानं 100 अधिक देशांना कोविड प्रतिबंधक लस पुरवली, त्यामुळे कोविडनंतर भारताकडे पाहण्याचा जगातल्या अनेक देशांचा दृष्टिकोन बदलला आहे। जगभरातली जनता आता भारतासोबत आहे, त्यामुळे भारताला लवकरात लवकर संयुक्त राष्ट्रांचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल पुण्यात व्यक्त केला. समर्थ युवा फाउंडेशन आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. विजय चौथाईवाले यांनी डॉ जयशंकर यांच्याशी भारताच्या जागतिक उदयाचा प्रवास या विषयावर संवाद साधला. युक्रेनहून भारतात परतलेल्या काही विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी यावेळी जयशंकर यांचा विशेष सत्कार केला. गेल्या चार वर्षात भारताची संस्कृती वारसा याबद्दल देशातल्या नागरिकांमध्ये स्वयंजागृती झाली असं जयशंकर म्हणाले. देशातील बुद्धिमत्तेला अधिकाधिक संधी देण्यासाठी पायाभूत सुविधा स्टार्टअप आणि व्यवसायानुकूल वातावरण तयार होत आहे असं सांगून भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतवणूक करावी लागेल असं प्रतिपादनही जयशंकर यांनी यावेळी केलं. एप्रिलच्या सुरुवातीला इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर इस्रायलनं केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराण लवकरच इस्रायलवर हल्ला करेल अशी शक्यता अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी व्यक्त केली आहे. प्रादेशिक युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती असून अमेरिकाही आता अधिक सतर्क झाली आहे. बायडन म्हणाले की अमेरिका इस्रायलला संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि इराणचा हेतू यशस्वी होणार नाही. दरम्यान अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्ससह अन्य देशांना इराणकडून धोका संभवत असल्यानं इस्रायलमधल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रवास मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग मुख्यत्वे खाण क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे यावर्षी फेब्रुवारीमधले चार महिन्यांच्या उच्चांकी अर्थात 5.7% पोहोचला. औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार कारखाना क्षेत्रातलं उत्पादनातली वाढ गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 6% होती. ऑक्टोबर 2023 आयआयपीचा उच्चांक 11.9% नोंदवला गेला होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल फेब्रुवारी कालावधीत आयआयपीमधली वाढ 5.9% पोहोचली होती. देशातल्या विविध भागांमध्ये आज आणि उद्या बैसाखी विशू बिशब बोहाग बिहू पोयला बैशाख वैशाखादी आणि पुथांडू हे सण साजरे होत आहेत. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी दिलेल्या संदेशात देशभरातल्या शेतकऱ्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या सर्व सणांमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी आणि शांतता नांदो अशी कामनाही त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल मोसावीर हुसेन साजिब आणि अब्दुल मथीन अहमद तहा या दोघा संशयित आरोपींना पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर इथून अटक केली. हे दोघं स्थानिक रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपी आहेत. कोलकाता इथं एनआयएच्या विशेष न्यायालयानं या दोघांना स्थानांतरण कोठडी सुनावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांना आज बंगळुरू इथं नेण्यात येईल. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या एका हॉटेलमधून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हवामान. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या काही भागात केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. प्रतिकूल चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे या राज्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 3 दिवसात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यांच्या काही भागात विजांसह आणि ताशी 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवस दक्षिण भारतात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये तर पुढचे 7 दिवस तेलंगण केरळ कर्नाटक आणि पॉंडेचेरीमध्ये अशीच हवामानाची स्थिती राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्याची अधिसूचना जारी. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निदानासाठी दिल्लीच्या एम्समध्ये स्वदेशी प्रमाणित चाचण्यांना सुरुवात. भारताला लवकरच संयुक्त राष्ट्रांचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचा विश्वास. भारताच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग यावर्षी फेब्रुवारीमध्ये 4 महिन्यातल्या उच्चांकी 5.7% रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा संशयितांना पश्चिम बंगालमध्ये अटक आणि प्रतिकूल चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे हवामान विभागाच्या वतीनं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये केशरी बावटा जारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.